आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हवाई दल जवानांशी संवाद. पंजाबमध्ये आदमपूर इथं हवाई दलाच्या तळाला भेट. कृत्रिम वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातल्या उपकेंद्रासाठी नागपूर जिल्ह्यातल्या चिंचोली इथं सुमारे 20 हेक्टर जागा. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. नागपूर विभागाचा निकाल 90.78% तर गडचिरोलीचा निकाल 82.67% आणि अॅग्रीस्टॅक उपक्रमाअंतर्गत 31 मे पर्यंत नोंदणी पूर्ण करावी असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं शेतकऱ्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमध्ये आदमपूर इथं हवाई दलाच्या तळाला भेट दिली आणि तिथं हवाई दलाच्या जवानांशी संवाद साधला. सेना दलांच्या जवानांबद्दल देशाला कृतज्ञता असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आणि जवानांचं मनोबल वाढवलं.
आप सभीने कोटी कोटी भारतीयों का सीना चौड़ा कर दिया. आपने इतिहास रच दिया. आज से अनेक दशक बाद भी जब भारत के इस पराक्रम की चर्चा उसके सबसे प्रमुख अध्याय आप और आपके साथी आप सभी वर्तमान के साथ ही देश की आने वाली पीढ़ियों की और उनके लिए भी नई प्रेरणा बन गए. मैं वीरों की इस धरती से आज एयरफोर्स नेवी आर्मी के सभी जवानों
भारत न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही तसंच दहशतवादाला सडेतोड उत्तर देईल असं मोदी आपल्या संबोधनात म्हणाले. दरम्यान यावेळी त्यांनी तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जम्मू काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी 3 अतिरेक्यांना आज सकाळी कंठस्नान घातलं. शोपियां जिल्ह्याच्या शुक्रू केलर जंगलात अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसराला घेराव घातला. सुरक्षा दल तिथे पोहोचताच अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात 3 अतिरेकी ठार झाले. कृत्रिम वाळू धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती किंवा संस्थांना कृत्रिम वाळू युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग सवलती देणार आहे. तसंच या युनिट्सना 200 रुपये प्रतिब्रास इतकी सवलतही मिळणार आहे. राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातल्या उपकेंद्रासाठी नागपूर जिल्ह्यातल्या चिंचोली इथं सुमारे 20 हेक्टर इतकी जागा द्यायचा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. तसंच रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरतं पथक योजनेलाही राज्य मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 29 महापालिका क्षेत्रांमध्ये 31 मोबाईल व्हॅनसाठी सुमारे 8 कोटी रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पबाधितांना होम स्वीट होम अंतर्गत वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तऐवजांवरचं मुद्रांक शुल्क कमी करून फक्त 1,000 रुपये आकारायचा निर्णय आज मंत्रिमंडळानं घेतला. राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवालही मंत्रिमंडळानं आज स्वीकारला. यापैकी 80 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार स्वीकारणार आहे. राज्यातल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं सार्वजनिक खासगी भागीदारीतून अद्ययावतीकरण करण्यासंदर्भातलं धोरण राज्य मंत्रिमंडळानं स्वीकारलं आहे. कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ नागपूर आणि अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा बक्षीस समारंभ वर्धा इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल पार पडला. या स्पर्धेत देशभरातील 27 पुरुष संघ आणि 22 महिला संघ सहभागी झाले होते. जम्मू काश्मीर लडाख आणि भागातील स्पर्धकांचाही यात समावेश होता. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी वर्धा इथल्या सावरकर स्मारक उद्यानास भेट देऊन त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला एक वेगळी कलाटणी दिली. त्यांची विज्ञाननिष्ठता नवीन पिढीमध्ये रुजवता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न सर्वांनी एकत्रितपणे करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्धा इथं सेवा पंधरवड्याचा समारोप तसंच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय या इमारतींचं लोकार्पणही करण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीचा निकाल आज जाहीर केला. यावर्षी 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीत किरकोळ वाढ झाली आहे. यावर्षीही मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक आहे. यंदा सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेला 16,92,794 विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल cbse.gov.in, results.nic.in, results.digilocker.gov.in या संकेतस्थळांवर बघता येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीचा निकाल आज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात जाहीर केला. यंदा या परीक्षेत 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यावर्षीही मुलांच्या तुलनेत मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक आहे. नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी 90.78% इतकी आहे. यात गडचिरोली जिल्ह्याचा निकाल 82.67% इतका लागला आहे. नागपूरच्या अक्षरा गायधनीनं सातत्यपूर्ण अभ्यासाला आपल्या यशाचं श्रेय दिलं आहे.
मी स्टार्टिंग पासूनच अभ्यास केला होता 10वीचा. एकही दिवस अभ्यासाला सूट नाही दिली. रोज जितकं शिकवलं गेलं तितकं रोज रिवाईज केलं. मी सकाळी 6 उठायची आणि अभ्यास करायची, देन स्कूलला जायची. स्कूलवरून आल्यावर स्कूलचं जे होमवर्क राहायचं ते करायचं, जे शिकवलं ते रिवाईज करायचं अँड देन सेल्फ स्टडी.
10वीच्या नियमित परीक्षेसाठी यंदा राज्यातील 9 मंडळातून 15,46,579 नियमित विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14,55,433 जण उत्तीर्ण झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या निकालात 1.71% घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणाहून देण्यासाठी अॅग्रीस्टॅक उपक्रमाअंतर्गत 31 मे नोंदणी करायची आहे असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. बावनकुळे यांनी नागपूर इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे खरीप हंगामाचा आढावा घेतला. ही नोंदणी केली नसलेल्या शेतकऱ्यांना वीज बिलाची सवलत मिळणार नसून अॅग्रीस्टॅक नोंदणी नसणाऱ्या शेतकऱ्यांना जुलैपासून वीज बिल देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशनं राज्यातील विविध संघटनात्मक जिल्ह्यांसाठी नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे. नागपूर महानगरनं नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून माजी महापौर दयाशंकर तिवारी यांची निवड केली आहे. तर नागपूर ग्रामीणमध्ये रामटेक इथं अनंत राऊत आणि नागपूर ग्रामीण काटोलच्या अध्यक्षपदी मनोहर कुंभारे यांची निवड करण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या हलक्या पावसासह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या चंद्रपूर इथं तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पर्जन्यवृष्टी होऊ शकते, त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भात आज सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट, तर उद्या यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान गेले काही दिवसांपासून सातत्यानं कमी अधिक प्रमाणात पाऊस आणि वादळी पर्जन्यमान असल्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. अकोला इथं सर्वाधिक कमाल तापमान 40.6° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर नागपूर इथं 35.9° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. सध्या नागपुरात काही ठिकाणी पाऊस पडत असून ढगाळ वातावरण आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयनं आयपीएल स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय. या वेळापत्रकानुसार येत्या शनिवारी म्हणजेच 17 मे पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. राज्य परिवहन मंडळात चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदांची येत्या काही वर्षात भरती केली जाणार आहे. त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचं वेळापत्रक मुंबई विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आलंय. ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येते. मुंबई विद्यापीठाच्या mu.ac.in/admission या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हवाई दल जवानांशी संवाद. पंजाबमध्ये आदमपूर इथं हवाई दलाच्या तळाला भेट. कृत्रिम वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातल्या उपकेंद्रासाठी नागपूर जिल्ह्यातल्या चिंचोली इथं सुमारे 20 हेक्टर इतकी जागा. महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. नागपूर विभागाचा निकाल 90.78% तर गडचिरोलीचा निकाल 82.67%. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:20 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.